ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತೇಚಿ ಜನ ಜೇ ಶಿವ ಭಜನಿ ಪರಾಯಣ ಸದಾ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಶ್ರವಣ ಅರ್ಚನ ಸದಾ ಶಿವಾಸೇ ಸೂತಮಣೇ ಶವನಕಾರಿಕಾ ಪ್ರತಿ ಜೇ ರುದ್ರಾಕ್ಷಧಾರಣ ಭಸ್ಮ ಚರ್ಚಿತಿ ತ್ಯಾಂಚ ಪುಣ್ಯಾಸ ನಾಹೀಮಿತಿ ತ್ರಿಜಗತಿ ತೇಚಿ ಧನ್ಯ ಜೋ ಸಹಸ್ರ ರುದ್ರಾಕ್ಷ ಕರಿ ಧಾರಣ ತ್ಯಾಸಿ ವಂದಿತಿ ಚಕ್ರಾದಿ ಸುರಗಣ ತೋ ಶಂಕರಚಿ ತ್ಯಾಸೆ ದರ್ಶನ ಘೇತಾ ತರತಿ ಜೀವಬಹು ಅಥವಾ ಷೋಡಶ ಷೋಡಶ ದಂಡೀಜಾಣ ಬಾಂಧಾವೇ ರುದ್ರಾಕ್ಷ ಸುಲಕ್ಷಣ ಶಿಖೇ ಮಾಜಿ ಏಕ ಬಾಂಧಾವಾ ಪೂರ್ಣ ಶಿವಸ್ವರೂಪ ಮಣವುನಿ ತ್ಯಾವರೋನಿ ಕರಿತಾ ಸ್ನಾನ ತರಿ ತ್ರಿವೇಣಿ ಸ್ನಾನ ಕೇಲ್ಯಾ ಸಮಾನ ಅಸೋ ದ್ವಾದಶ ದ್ವಾದಶ ಮನಗಟಿ ಪೂರ್ಣ ರುದ್ರಾಕ್ಷ ಬಾಂಧಿಸೆ ಆದರೆ ಕಂಠಿ ಬಾಂಧಾವೇ ಬತ್ತೀಸ ಮಸ್ತಕಾ ಭವತೆ ಚೋವೀಸ ಸಹಸಾ ಕರ್ಣಿ ಪುಣ್ಯ ವಿಶೇಷ ಬಾಂಧಿತಾ ನಿರ್ದೋಷ ಸರ್ವದಾ ಅಷ್ಟೋತ್ತರ ಶತಮಾಳ ಸರ್ವದಾ ಅಸಾವೀಗಳ ಏಕಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಆಗಳ ಪೂಜಿತಾ ಭಾಗ್ಯ ವಿಶೇಷ ಪಂಚಮುಖ ಷಣ್ಮುಖ ಅಷ್ಟಮುಖ ಚತುರ್ದಶಮುಖ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾರಕ ಸಕಳ ಮಂತ್ರ ಸುಫಳ ದೇಖ ರುದ್ರಾಕ್ಷ ಜಪ ನಿತ್ಯ ಕರಿತ ನಿತ್ಯ ರುದ್ರಾಕ್ಷ ಪೂಜನ ತರೀಕೇಲೆ ದಾಣಿದೆ ಶಿವಾರ್ಚನ ರುದ್ರಾಕ್ಷ ಮಹಿಮಾ ಪರಮ ಪಾವನ ಇತಿಹಾಸ ಐಕಾ ಯೇ ವಿಷಯೀ ಕಾಶ್ಮೀರ ದೇಶೀ ಸಾ ನೃಪ ಪಾವನ ನಾಮಾಭಿಧಾನ ಭದ್ರಸೇನ ವಿವೇಕ ಸಂಪನ್ನ ಪ್ರಧಾನ ಪರಮ ಚತುರ ಪಂಡಿತ ಪ್ರಜಾ ದಾಯಾದ ಭೂಸುರ ಧನ್ಯಮಣತಿ ತೋಚಿ ರಾಜೇಶ್ವರ ಲಾಸನಘೇ ನ್ಯಾಯಕರಿ ಸಾಚಾರ ಅಮಾತ್ಯ ಥೋರ ತೋಚಿಪೈ ಸುಂದರ ಪತಿವ್ರತ ಮೃದುಭಾಷಿಣಿ ಪೂರ್ವದತ್ತೆ ಐಸೀಲಾಧಿಸೆ ಕಾಮಿನಿ ಸುತ ಸಭಾಗ್ಯ ವಿದ್ವಾನ್ ಗುಣಿ ವಿಶೇಷ ಸುಕೃತೆ ಪಾವಿಜೆ ಗುರುಕೃಪಾವಂತ ಸರ್ವಜ್ಞಥೋರ ಶಿಷ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಗುರುಭಕ್ತ ಉದಾರ ವಕ್ತಾ ಕ್ಷಮಾಶೀಲ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞ ಸುರಸಪಾರ ವಿಶೇಷ ಸುಕೃತೆ ಲಾಹಿಜೆ ಶ್ರೋತಾ ಸಪ್ರೇಮ ಚತುರ ಸಾವಧಾನ ಯಜಮಾನ ಸಾಕ್ಷೇಪಿ ಉದಾರಪೂರ್ಣ ಕಾಯ ಆರೋಗ್ಯ ಸುಂದರ ಕುಲೀನ ಪೂರ್ವ ಸುಕೃತೆ ಪ್ರಾಪ್ತೋಯ ಅಸೋತೋ ಭದ್ರಸೇನ ಆಣಿ ಪ್ರಧಾನ ಬಹುತ ಕರಿತಾ ಅನುಷ್ಠಾನ ದೋಗಾಸಿ ಧಾಲೆ ನಂದನ ಶಿವಭಕ್ತ ಉಪಜತಾಚಿ ರಾಜಪುತ್ರ ನಾಮ ಸುಧರ್ಮ ಪ್ರಧಾನಾತ್ಮಜ ತಾರಕ ನಾಮ ದೋಗೇ ಶಿವಭಕ್ತ ನಿಸ್ಸೀಮ ಸಾವಧಾನ ಶಿವಧ್ಯಾನಿ ಬಾಳೆ ಹೂನಿ ಸದಾ ಪ್ರೇಮಳ ಅನುರಾಗ ಚಿತ್ತಿ ವೈರಾಗ್ಯಶೀಳ ಲೌಕಿಕ ಸಂಗೆ ಧ್ರುವ ಅಮಂಗಳ ತ್ಯಾಂಚಿ ಸಂಗತಿ ನಾವಡೇತ್ಯಾ ಪಂಚವರ್ಷಿ ದೋಗೇ ಕುಮರ ಲೇವವಿತಿ ವಸ್ತ್ರೇ ಅಲಂಕಾರ ಗಜಮುಕ್ತಮಾಳಾ ಮನೋಹರ ನಾನಾ ಪ್ರಕಾರೇ ಲೇವವಿತಿ ತವತೇ ಬಾಳ ದೋಗೇ ಜನ ಸರ್ವಾಲಂಕಾರ ಉಪಾಧಿ ಟಾಕೂನ ಕರಿತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಭಸ್ಮ ಚರ್ಚಿತಿ ಸರ್ವಾಂಗಿ ಆವಡೆ ಸರ್ವದಾ ಏಕಾಂತ ಶ್ರವಣ ಕರಿತಿ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಬೋಲತಿ ಶಿವನಾಮಾವಳಿ ಸತ್ಯ ಪಾಹಣೆ ಶಿವ ಪೂಜಾ ಸರ್ವದಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಕರಿತಿ ರಾವಪ್ರಧಾನ ಯಾಸಕ ನಾವಡೆ ವಸ್ತ್ರಭೂಷಣ ಕರಿತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭಸ್ಮ ಧಾರಣ ಸದಾ ಸ್ಮರಣ ಶಿವಾತೆ ವಿಭೂತಿ ಪುಷೋನಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಕಾಡಿತಿ ಮಾಗುತಿ ವಸ್ತ್ರೇ ಭೂಷಣೇ ಲೇವವಿತಿ ತೇ ಸವೇಚಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸಿ ಅರ್ಪಿತಿ ಗೀತಿ ಮಾಗುತಿ ಶಿವ ದೀಕ್ಷಾ ಶಿಕ್ಷಾ ಕರಿತಾ ಬಹುತ ಪರೀತೇನ ಸಾಂಡಿತಿ ಆಪುಲೇವ್ರತ ರಾವ ಪ್ರಧಾನ ಚಿಂತಾಗ್ರಸ್ತ ಮಣತಿ ಕರಾವೇ ಕಾಯ ಆತ ತೋ ಉಗವಲಾ ಸುಕೃತ ಮಿತ್ರ ಘರಾಸಿ ಆಲಾ ಪರಾಶರ ಸವೇ ವೇಷ್ಟಿತ ಋಷೀಂತೆ ಭಾರ ಅಪಾರ ಸೂರ್ಯ ತೇಜಸ್ವಿ ಜೋ ಕೃಷ್ಣ ದ್ವೈಪಾಯನಾಸ ಜನಿತ ತ್ರಿಕಾಳ ಜ್ಞಾನಿ ಪ್ರತಿ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಜೋ ವಸಿಷ್ಠಾಸ ನಾತು ತತ್ವತ ರಾಕ್ಷಸ ಸತ್ರ ಜೇಣೆ ಕೇಲೆ ಜೈವಿ ಮನುಷ್ಯೇ ವಾಗತಿ ಅಪಾರ ತೈಸೇ ಸ ಪೂರ್ವಿ ಹೋತೆ ರಜನೀಚರ ತೇ ಪಿತೃ ಕೈವಾರೆ ಸಮಗ್ರ ಜಾಳಿಲೆ ಸತ್ರ ಕರೂನಿಯ ಜನ್ಮೇ ಜಯೇ ಸರ್ಪ ಸತ್ರ ಕೇಲೆ ತೇ ಆಸ್ತಿಕೆ ಮಧ್ಯೇ ಸ ರಹವಿಲೆ ಪರಾಶರಾಸಿ ಪುಲಸ್ತೀನೆ ಪ್ರಾರ್ಥಿಲೆ ಮಗವಾತಲೆ ರಾವಣಾಧಿಕ ವಿರಂಚಿ ಸ ದಟಾವುನಿ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರೆ ಪ್ರತಿಸೃಷ್ಟಿ ಕೇಲಿ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರೆ ದೇವಿ ಪಿತೃಕೈವಾರೆ ಪರಾಶರೆ ವಾದಿ ಜರ್ಜರ ಪೈ ಕೇಲೆ ತೀ ಸಾಂಗಾವಿ ಸಮೂಳ ಕಥಾ ತರಿ ವಿಸ್ತಾರ ಹೋಯಿಲ ಗ್ರಂಥ ಯಾಲಾಗಿ ಧ್ವನಿತಾರ್ಥ ಬೋಲಿಲೋ ಆತ ಕಳಲೆ ಪಾಹಿಜೆ ನಿರ್ಧಾರೆ. ಐಸಾ ಮಹಾರಾಜ ಪರಾಶರ ಜಾಸಾ ನಾತು ಹೋಯ ಶುಕ ಯೋಗೀಂದ್ರ ತೋ ಭದ್ರಸೇನಾಥ ಕುಳಗುರು ನಿರ್ಧಾರ ಗರ ಆಲ ಜಾಣೋನಿ. ರಾವ ಪ್ರಧಾನ ಸಾಮೋರೆ ಧಾವತಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮೋನಿ ಘರಾಸ್ಯಾಣಿತಿ ಷೋಡಶೋಪಚಾರಿ ಪೂಜಿತಿ ಭಾವಚಿತ್ತಿ ವಿಶೇಷ. ಸಮಸ್ತಾ ವಸ್ತ್ರೇ ಭೂಷಣೇ ದೇವೂನ ರಾವ ವಿನವೀ ಕರ ಜೋಡೂನ ಮಣೆ ದೋಗೆ ಕುಮರ ರಾತ್ರಂದಿನ ಧ್ಯಾನ ಕರ್ತಿ ಶಿವಾಸೆ. ನಾವಡತಿ ವಸ್ತ್ರೇ ಅಲಂಕಾರ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭಸ್ಮಾವರಿ ಸದಾಭರ ವೈರಾಗ್ಯಶೀಲ ಅಣುಮಾತ್ರ ಭಾಷಣನ ಕರಿತಿ ಕೋಣಾಸಿ. ಇಂದ್ರಿಯ ಭೋಗಾವರಿ ನಾಹೀಭರ ನಾವಡೆ ರಾಜವಿಲಾಸ ಅಣುಮಾತ್ರ ಗಜವಾಜಿಯಾನಿ ಸಮಗ್ರ ಆರುಢಾವೇ ಆವಡೇನ ಪುಡೇ ಹೇ ಕೈಸೆ ರಾಜ್ಯ ಕರಿತಿ ಹೇ ಅಮಾಸಿ ಗೂಢ ಪಡಿಲೆ ಚಿತ್ತಿ ಮಗತೆ ದೋಘೆ ಕುಮರ ಆಣೋನಿ ಗುರು ಪ್ರತಿ ದಾಖವಿಲೆ ಭದ್ರಸೇನೆ ಗುರುನೆ ಪಾಹಿಲೆ ದೃಷ್ಟಿಸಿ ಜೈಸೆ ಮಿತ್ರ ಆಣಿ ಶಶಿ ತೈಸೆ ತೇಜಸ್ವಿ ಉಪಮಾ ತಯಾಸಿ ನಾಹಿ ಕೋಠೆ ಶೋಧಿತ ಯಾವರಿ ಬೋಲೆ ಶಕ್ತಿಸುತ ಮಣೆ ಹೇಕಾ ಸಾಲೆ ಶಿವಭಕ್ತ ಯಾಂಚಿ ಪೂರ್ವಕಥಾ ಸಮಸ್ತ ಐಕ ತುಜ ಸಾಂಗತೋ. ಪೂರ್ವಿ ಕಾಶ್ಮೀರ ದೇಶಾತ ಉತ್ತಮ ಮಹಾಪಟ್ಟಣ ನಂದಿಗ್ರಾಮ ತೇಥೀಲ ವಾರಾಂಗಣ ಮನೋರಮ ಮಹಾನಂದ ನಾಮ ತೇಸೆ ತ್ಯಾ ಗ್ರಾಮೀಚಾ ತೋಚಿ ಭೂಪ ಪೃಥ್ವಿ ಮಾಜಿ ನಿಸ್ಸೀಮ ಸ್ವರೂಪ ಲಲಿತಾಕೃತಿ ಪಾಹೋನಿ ಕಂದರ್ಪ ತನ್ಮಯ ಹೋವೋನಿ ನೃತ್ಯಕರಿ ದೈಸಾ ಉಗಬಲ ಪೂರ್ಣಚಂದ್ರ ತೈಸೆ ತಿದವರಿ ವಿರಾಜೇ ಛತ್ರ ರತ್ನಖಚಿತ ಯಾನೆ ಅಪಾರ ಭಾಗ್ಯಾಪಾರ ನಾಹೀತಿ ಚ ರತ್ನಮಯ ದಂಡಯುಕ್ತ ಚಾಮರೆ ಜೀವರಿ ಸದಾ ಢಳತ ಮಣಿಮಯ ಪಾದುಕಾ ರತ್ನಖಚಿತ ಚರಣೀಜಿ ಚ ಸರ್ವದಾ ವಿಚಿತ್ರ ವಸನೆ ದಿವ್ಯ ಸುವಾಸ ಹಿರಣ್ಮಯ ರತ್ನ ಪರ್ಯಂಕ ರಾಜಸ ಚಂದ್ರ ರಶ್ಮಿ ಸಮ ಪ್ರಕಾಶ ಶಯ್ಯಾಜಿಚಿ ಅಭಿನವ ದಿವ್ಯಾಭರಣಿ ಸಂಯುಕ್ತ ಅಂಗಿ ಸುಗಂಧ ವಿರಾಜಿತ ಗೋ ಮಹಿಷಿ ಖಿಲ್ಲಾರೆ ಬಹುತ ವಾಜಿ ಗಜ ಘರಿ ಬಹುವಸ ದಾಸದಾಸಿ ಅಪಾರ ಘರಿ ಮಾತಾ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಹೋದರ ಜಿಚೆ ಗಾಯನ ಐಕತಾ ಕಿನ್ನರ ತಟಸ್ಥ ಹೋತಿ ಕೋಕಿಳ ಜಿಚಾ ನೃತ್ಯಾಸೆ ಕೌಶಲ್ಯ ದೇಖೋನ ಸಕಲ ನೃಪ ಡೋಲವಿತೀಮಾನ ತಿಸಾ ಭೋಗಕಾಮ ಇಚ್ಛೂನ ನೃಪ ಸೌಭಾಗ್ಯ ಈತಿ ಘರ ವೇಶ್ಯ ಅಸೂನಿ ಪತಿವ್ರತ ನೇಮಿಲಾದೋ ಪುರುಷ ತತ್ವತ ತ್ಯಾಚಾ ದಿವಸನ ಸರತ ಇಂದ್ರಾಸಹಿ ವಶ್ಯನವೇ ಪರಮ ಶಿವಭಕ್ತ ವಿಖ್ಯಾತ ದಾನಶೀಲ ಉದಾರ ಬಹುತ ಸೋಮವಾರ ಪ್ರದೋಷವ್ರತ ಶಿವರಾತ್ರ ಕರೀ ನೇಮೇಸಿ ಅನ್ನ ಛತ್ರ ಸರಾ ಸಾಲವೀತ ನಿತ್ಯ ಲಕ್ಷತ್ರಿದಳೆ ಶಿವ ಪೂಜಿತ ಬ್ರಾಹ್ಮಣಸ್ತೆ ಅದ್ಭುತ ಅಭಿಷೇಕ ಕರ್ವಿ ಶಿವಾಸಿ ಯಾಚಕಮನಿ ಜೇ ಜೇ ಇಚ್ಛಿತ ತೇತೆ ಮಹಾನಂದ ಪುರ್ವೀತ ಕೋಟಿಲಿಂಗೆ ಕರ್ವೀತ ಶ್ರಾವಣವಾಸಿ ಅತ್ಯಾದರೆ ಐಕಭದ್ರಸೇನಾ ಸಾವಧಾನ ಕುಕ್ಕುಟ ಮರ್ಕಟ ಪಾಡಿಲೆ ಪ್ರೀತಿ ಕರೋನ ತ್ಯಾಂಚಾಗಳ ರುದ್ರಾಕ್ಷ ಬಾಂಧೋನ ನಾತು ಶಿಖವಿಲೆ ಕೌತುಕೆ ಆಪುಲೆ ಜೈಕಾ ನೃತ್ಯಾಗಾರ ಏಥೆ ಶಿವಲಿಂಗ ಸ್ಥಾಪಿಲೆ ಸುಂದರ ಕುಕ್ಕುಟ ಮರ್ಕಟ ತ್ಯಾ ಸಮೋರ ತೇಥೆ ಚಿ ಬಾಂಧಿ ಪ್ರೀತಿನೆ ಕರೀ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಪುರಾಣ ಶ್ರವಣ ತೇಹಿ ಐಕತಿ ದೋಗೇ ಜನ ಸವೇಚಿ ಮಹಾನಂದಾಕರಿ ಗಾಯನ ನೃತ್ಯ ಕರಿ ಶಿವಾಪುಡೆ ಮಹಾನಂದ ತ್ಯಾಸಿ ಸೋಡೂನ ನೃತ್ಯ ಕರ್ವಿ ಕೌತುಕೆ ಕರೋನ ತ್ಯಾಚಾಗಳ ಕಪಾಳಿದಾಣ ವಿಭೂತಿ ಚರ್ಚಿ ಸ್ವಹಸ್ತೆ ಏವಂತಿ ಚ ಸಂಗತಿ ಕರೋನ ತ್ಯಾಸೈ ಘಡತಸೆ ಶಿವ ಭಜನ ಅಸೋತಿತೆ ಸತ್ವಪಹಾವಯ ಲಾಗೋನ ಸದಾ ಶಿವ ಪಾತಲ ಸೌದಾಗರಾತ ವೇಷಧರಿಲ ಮಹಾನಂದೇ ಚ ಸದನ ಅಲ ತ್ಯಾಸೆ ಸ್ವರೂಪ ದೇಖೋನಿತೆ ಅಬಲ ತನ್ಮಯಧಾಲೀತೆ ಧವ ಪೂಜಾ ಕರೋನಿ ಸ್ವಹಸ್ತಕಿ ತ್ಯಾಸ ಬೈಸವಿಲೆ ರತ್ನ ಮಂಚಕಿ ತೋ ಪೃಥ್ವಿ ಮೋಲಾಸೆ ಹಸ್ತಕಿ ಕಂಕಣ ತ್ಯಾಚ ದೇಖಿಲೆ ದೇಖತಾಗೇಲಿ ತನ್ಮಯ ಹೋಊನ ಮಣೆ ಸ್ವರ್ಗೀಚಿ ವಸ್ತುವಾಟೆ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಕರ್ಮ್ಯಾನೆ ನಿರ್ಮಿಲೀದಾಣ ಮಾನವೀ ಕರ್ತೃತ್ವ ಹೇ ನವೇ ಸೌದಾಗರೇತೆ ಕಾಡೂನ ತಿಚಾ ಹಸ್ತಕಿ ಘಾತರೆ ಕಂಕಣ ಏರಿ ಹೋವೋನಿ ಆನಂದಘನ ನೇಮ ಕರೀತಯಾಸಿ ಪೃಥ್ವೀಸೆ ಮೋಲಹೇ ಕಂಕಣ ಮೀಹಿ ಬತ್ತಿ ಸಲಕ್ಷಿಣಿ ಪದ್ಮಿಣ ತೀನ ದಿವಸ ಸಂಪೂರ್ಣ ದಾಸಿ ತುಮ್ಚಿ ಝಾಲೇಮಿ ತಯಾಸೀತೆ ಮಾನಲೆ ಸವೇಚಿತಾನೆ ದಿವ್ಯಲಿಂಗ ಕಾಡಿಲೆ ಸೂರ್ಯಪ್ರಭೆ ಹೂನ ಆಗಳೆ ತೇಜವರ್ಣಿಲೆ ನವಜಾಯ ಲಿಂಗ ದೇಖೋ ನೀತೆ ವೇಳಿ ಮಹಾನಂದ ತನ್ಮಯ ಝಾಲಿ ಮಣೆ ಜಯ ಜಯ ಚಂದ್ರಮೌಳಿ ಮಣೋನಿ ವಂದೀ ಲಿಂಗಾತೆ ಮಣೇಯ ಲಿಂಗಾಚ ಪ್ರವೇವರೂನಿ ಕೋಟಿ ಕಂಕಣೆ ಟಾಕಾವಿ ಓವಾಳೂನಿ ಸೌದಾಗರ ಮಣೆ ಮಹಾನಂದೇ ಲಾಗುನಿ ಲಿಂಗಠೇವಿ ದತನಹೇ ಮಣೇಯ ಲಿಂಗಾಪಾಶಿ ಮಾಧಾ ಪ್ರಾಣ ಬಂಗಲೇಕಿ ಗೇರೆ ದಗ್ಧ ಹೋನ ತರಿಮಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರವೇಶ ಕರೀನ ಮಹಾಕಠಿಣ ವ್ರತ ಮಾಸೆ ಏರಿನೆ ಅವಶ್ಯ ಮಣೋನ ಠೇವಿಲೆ ನೃತ್ಯಾಗಾರಿ ನೇವುನ ಮಗದೋಘೆ ಕರಿತಿ ಶಯನ ರತ್ನ ಜಡಿತ ಮಂಚಕಿ ತಿತೆ ಕೈಸೆ ಆಹೇ ಸತ್ವ ಧೈರ್ಯ ಪಾಹೇ ಸದಾಶಿವ ಭಕ್ತ ತಾರಾವಯ ಅಭಿನವ ಕೌತುಕ ಚರಿತ್ರ ದಾಖವಿ ತ್ಯಾಚಾ ಆಜ್ಞೇಕರೋನ ನೃತ್ಯ ಶಾಳೆ ಸ ಲಾಗಲಾ ಅಗ್ನ ಜನಧಾವೋ ಲಾಗಲೆ ತಹುಕಡೋನ ಏಕಜಿಹಾ ಕದಾಹಲಿ ತೀಸ ಸಾವಧಕರಿ ಮದನಾರಿ ಮಣೆ ಅಗ್ನಿ ಲಾಗಲಾ ಊಟಲವಕರಿ ಏರಿ ಉಟಲಿ ಘಾಬರಿ ತವ ವಾತಾತ್ಮಜ ಚೇತಲಾ ತೈಷಾ ಮಾಜಿ ಉಡಿಘಾಲೂನ ಕಂಠವಾಶ ತ್ಯಾಸೆ ಕಾಡೂನ ಕುಕ್ಕುಟ ಮರ್ಕಟ ದಿಧಲೆ ಸೋಡೂನ ಗೇಲೆ ಪಳೋನ ವನಾ ಪ್ರತಿ ನೃತ್ಯಶಾಳಾ ಭಸ್ಮಧಾಲಿ ಸಮಗ್ರ ಮಗ ಶಾಂತಧಾಲಾ ಸಪ್ತಕರ ಯಾವರಿ ಪುಸೆ ಸೌದಾಗರ ಮಹಾನಂದೇ ಪ್ರತೀತೆ ಧವಾ ಮಾಝೆ ದಿವ್ಯಲಿಂಗಾಹೇಕಿ ಜತನ ಮಹಾನಂದಾಘಾವರಿ ಐಕೋನ ವಕ್ಷಸ್ಥಳ ಘೇತ ಬಡವೂನ ಮಣೆ ದಿವ್ಯಲಿಂಗ ದಗ್ಧದಾಹಲೆ ಸೌದಾಗರ ಬೋಲೆ ವಚನ ನೈಮಾತಾ ಆಜಿ ದುಸರಾದಿನ ಮೀ ಆಪುಲಾ ದೇತೋ ಪ್ರಾಣ ಲಿಂಗಾ ಕಾರಣೇ ತುದವರಿ ಮಗತ್ರಿಚರಣ ಚೇತವಿಲಾ ಆಕಾಶಮಂಥೆ ಜಾತಿ ಜ್ವಾಲಾ ಸೌದಾಗರ ಸಿದ್ಧದಾಲ ಸಮೀಪ ಆಲ ಕುಂಡಾಚ ಅತಿಲಾಘವಿ ಉಮಾರಂಗ ತೋ ಭಕ್ತಜನ ಭವ ಭಂಗ ಉಡಿಘಾತಲಿ ಸವೇಗ ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ ಮಣವನಿ ಐಸೆ ದೇಖತಾ ಮಹಾನಂದ ಬೋಲಾವಿಲೆ ಸರ್ವ ಬ್ರಹ್ಮವೃಂದ ಲುಟವಿಲಿ ಸರ್ವ ಸಂಪದ ಕೋಶ ಸಮವೇತ ಸರ್ವಹಿ ಅಶ್ವಶಾಳಾ ಗಜಶಾಳಾ ಸಂಪೂರ್ಣ ಸರ್ವ ಸಂಪತ್ತಿ ಸಹಿತಕರಿ ಗೃಹದಾನ ಮಹಾನಂದೇನೆ ಸ್ನಾನಕರೂನ ಭಸ್ಮ ಅಂಗೀ ಚರ್ಚಿಲೆ ರುದ್ರಾಕ್ಷ ಸರ್ವಾಂಗೀ ಲೇಯೂನ ಹೃದಯ ಚಿಂತಿಲೆ ಶಿವಧ್ಯಾನ ಹರ ಹರ ಶಿವ ಮಣೂನ ಉಡಿ ನಿಶಂಕ ಘಾತಲಿ ಸೂರ್ಯ ಬಿಂಬನಿಗೆ ಉದಯಾಚಳಿ ತೈಸಾ ಪ್ರಕಟಲಾ ಕಪಾಳ ಮೌಳಿ ದಶಭುಜ ಪಂಚವದನ ಚಂದ್ರಮೌಳಿ ಸಂಕಟಿ ಪಾಳಿ ಭಕ್ತಾತೆ ಮಾಥಾ ಜಟಾಂಸಾಭಾರ ತೃತೀನೇತ್ರಿ ವೈಶ್ವಾನರ ಶಿರಿ ಝುಳ್ಝುಳ್ವಾಹೆ ನೀರ ಅಭಯಂಕರ ಮಹಾಜೋಗಿ ಚಂದ್ರಕಲಾ ತಯಾತೆ ಶಿರಿ ನೀಲಕಂಠ ಖಟ್ವಾಂಗಧಾರಿ ಭಸ್ಮಚರ್ಚಿಲೆ ಶರೀರಿ ಗಜ ಚರ್ಮ ಪಾಂಗುರಲಾ ನೇಸಲಾಸೆ ವ್ಯಾಘ್ರಾಂಬರ ಗಳಾ ಮನುಷ್ಯ ಮುಂಡಾಂಸೆ ಹಾರ ಸರ್ವಾಂಗಿ ವೇಷ್ಟಿತ ಫಣಿವರ ದಶಭುಜಾ ಮಿರವತಿ ವರ್ತೇವರಿ ಕಂದೂಕ ಝೇಲೀತ ತೇವಿ ದಹಾಭುಜಾ ಪಸರೋನಿ ಅಕಸ್ಮಾತ್ ಮಹಾನಂದೇಸಿ ಝೇಲೂನ ಧರಿತ ಹೃದಯ ಕಮಳಿ ಪರಮಾತ್ಮ ಮಣೆ ದಾಹಲೋಮಿ ಸುಪ್ರಸನ್ನ ಮಹಾನಂದೇ ಮಾಘ ವರದಾನ ತೀ ಮಣೆ ಹೇ ನಗರ ಉದ್ಧರುನ ವಿಮಾನಿ ಬೈಸವಿ ದಯಾಳ ಮಾತಾ ಬಂಧು ಸಮವೇತ ಮಹಾನಂದ ವಿಮಾನಿ ಬೈಸತ ದಿವ್ಯ ರೂಪ ಪಾವೋನಿ ತ್ವರಿತ ನಗರ ಸಮವೇತ ತಾಲಿಲಿ ಪಾವಲಿ ಸಕಳ ಶಿವಪದಿ ಜೇಥೆ ನಾಹಿ ಆಧಿವ್ಯಾಧಿ ಕ್ಷುಧಾ ತೃಷಾ ವಿರಹಿತ ತ್ರಿಶುದ್ಧಿ ಭೇದ ಬುದ್ಧಿ ಕೈ ಚೀತೇತೆ ನಾಹಿ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ದ್ವಂದ್ವ ದುಃಖ ಮದ ಮತ್ಸರ ನಾಹಿ ನಿಶಂಕ ಜೇತೀಸೆ ಗೋಡ ಉದಕ ಅಮೃತಾಹೂನಿ ಕೋಟಿ ಗುಣೆ ಜೇಥೆ ಸುರತರುಂಚಿ ವನೆ ಅಪಾರೆ ಸುರಬೀಂಚಿ ಬಹುತ ಖಿಲ್ಲಾರೆ ಚಿಂತಾಮಣಿಂಚಿ ಧವಲಾಗಾರೆ ಭಕ್ತಾ ಕಾರಣೇ ನಿರ್ಮಿಲಿ ಜೇಥೆ ವೋಸಣತಾ ಬೋಲತಿ ಶಿವದಾಸ ತೇತೆ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ ತಯಾಸ ಶಿವಪದ ಸರ್ವದಾ ಅವಿನಾಶ ಮಹಾನಂದ ತೇತೆ ಪಾವಲಿ ಹೇ ಕಥಾ ಪರಮ ಸುರಸ ಪರಾಶರ ಸಾಂಗೇ ಭದ್ರಸೇನಾಸ ಮಣೇ ಹೇ ಕುಮರದೋಘೇ ನಿಶೇಷ ಕುಕ್ಕುಟ ಮರ್ಕಟ ಪೂರ್ವೀಸೆ ಕಂಠಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಮಾಳಿ ವಿಭೂತಿ ಚರ್ಚುನ ತ್ಯಾತ ಪೂರ್ವ ಪುಣ್ಯೇಕರೋನ ಸುಧರ್ಮ ತಾರಕ ಉಪಜಲೆ ಹೇ ಪುಡೇ ರಾಜ್ಯ ಕರಿತೀಲ ನಿರ್ದೋಷ ಬತ್ತೀಸಲಕ್ಷಿಣೀ ಡೋಳಸ ಶಿವಭಜನಿ ಲಾವಿತೀಲ ಬಹುತಾಸ ಉದ್ಧರ ತೀಲ ತುಮಾತೆ ಅಮಾತ್ಯ ಸಹಿತ ಭದ್ರಸೇನ ಗುರು ಸಿಘಾಲಿ ಲೋಟಾಂಗಣ ಮಣೆ ಇತುಕೀನಿಮಿ ಧನ್ಯ ಸುಪುತ್ರ ಉದರಿ ಜನ್ಮಲೆ ಭದ್ರಸೇನ ಬೋಲತ ಪುಡತಿ ಹೇ ರಾಜ್ಯ ಕಿತಿ ವರ್ಷೇ ಕರಿತಿ ಆಯುಷ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಕಿತಿ ಸಾಂಗಾ ಯಥಾರ್ಥ ಗುರುವರ್ಯ ಬಹುತ ಕರಿತಾನವಸ ಯೇವಡಾಸ ಪುತ್ರ ಅಮ್ಮಾಸ ಪರಮ ಪ್ರಿಯಕರ ರಾಜಸ ಪ್ರಾಣಹೂನ ಆವಡೆ ಬಹು ತುಮ್ಚಾ ಆಗಮನೆ ಕರೂನ ಸ್ವಾಮಿ ಮಜ ಸಮಾಧಾನ ತರಿಯಾ ಪುತ್ರಾಸೆ ಆಯುಷ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಸಾಂಗಾ ಸ್ವಾಮಿ ಮಜ ತತ್ವತ ಋಷಿಮಣೇಮಿ ಸತ್ಯ ಬೋಲೇನ ದೇಖ ಪರಿ ತುಮಾಸಿ ಐಕತಾ ವಾಟೇಲ ದುಃಖ ಹೇ ಸಭಾ ಸಕಳಿಕ ದುಃಖಾರ್ಣವಿ ಪಡೇಲ ಪೈ प्रत्ययसदृश बोलावे वचन नातरी अंगास एते मूर्खपण तुमावाटेल विषाहून विशेष कठिनते गोष्ठी भद्रसेन मणे सत्यवचन बोलावयान करावा अनमान तरी तुझा पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यु पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जई पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया जे ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधी समणे सृष्टि रची पूर्ण येरु मणे मदनाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांते सारपूर्ण तोहा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहूनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिति जप तप शिवार्चन याहूनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधिलागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरिली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जावोनी यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णु लहान हरिविशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यु दूर होई साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10,000 आवर्तने पूर्ण क्षुणी पाळा करी सप्त दिन राये धरिले दृढ चरण सद्गद होबोनी बोलत सकल ऋषिरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यु भय शोक गुरु रक्षी त्या पासुनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणतो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण त्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून ते आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहन घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊनी सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्ये आला चंडांश मृत्यु समय घेता धरणीस बाळमूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देतनाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेचे सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदेरा अंगारा सारिके तो मज घेऊनी जात असता चौघे पृष्ठ धावोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे दैसे गभस्ती दिगंत तम संहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मुज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करी तसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोरिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हिची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होता सता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्जुनी की श्वेतोत्पले मृडानी रमण लिंग अर्चिजे की निर्दयवासी सापडे चिंतामणी क्षिदा पुढे क्षीराब्धीये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनि पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तान पादी कयाधूर हृदय रत्न हे शिष्य जाते त्रिभुवनी जाण वंद्य दे का सर्वाते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करा तलामळ जाते स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनःसृष्टी करतार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील चक्राधिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गारहपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारी पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन ती मृत्युनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊ कासता शिव मर्यादा उल्लंघूनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसूनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहू मग उभा टाकूनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमन गजामात अपराधन कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करूनी महोत्सव करी तसे शतरुद्र करिता विशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती भूत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी कालन बांधे अंति वंदो निनेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष्य भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य येन लोकास अनुष्ठान हेचि निर्धारे मगतो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसभूनि त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधि लोक वैकुंठी वास भूत स्वेच्छे करू निराहिले शेवटी शिव पदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यान बाधी ग्रह पेडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी च सर्वथाई येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर नमः पार्वती पतये हर हर महादेव